राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परतणार आहेत. त्यांनी स्वतः याबद्दल माहिती दिली आहे. यासोबतच आज होणाऱ्या डबल हेडर सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार असून फॉर्मात आलेल्या लखनौचा गुजरातशी सामना होणार आहे. या बातम्यांसोबतच दिल्लीत मुलांच्या तस्करी रॅकेटचा सीबीआयने पर्दाफाश केलाय. या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी अनिरुद्ध गद्रे. आज 7 एप्रिल, वार रविवार. पॉडकास्टची पहिली बातमी आहे राजकारणाची. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे हे भाजपमध्ये परतणार आहेत. मी भारतीय जनता पक्षात प्रवेश करतोय नव्हे, तर मी बांधलेलं ते घर आहे, मी माझ्या घरात परत जातोय, जाण्याचा दिवस आपण जाहीरपणे कळवणार आहोत, अशा शब्दात त्यांनी भाजपमध्ये घर वापसीबाबत मत व्यक्त केलंय. एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार याबद्दल गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू होत्या, त्याबाबत संकेतही मिळत होते. मात्र आता खडसेंनी स्वतःच आपल्या घर वापसीवर शिक्कामोर्तब केलंय. मात्र ते घर वापसी केव्हा करणार याबाबत मात्र त्यांनी तारीख जाहीर केलेली नाही. भारतीय जनता पक्षातर्फे एकनाथ खडसे यांच्या सून रक्षा खडसे यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली. ज्यावेळी उमेदवारी जाहीर झाली त्यावेळेस खडसे भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याबाबत चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यानंतर खडसे गेल्या काही दिवसांपूर्वी दिल्ली येथे गेले होते. पॉडकास्टची दुसरी बातमी आहे लोकसभा निवडणुकीची. राज्यात पहिल्या टप्प्याचे मतदान हे विदर्भात होणार असून यामध्ये रामटेक या मतदारसंघाचा देखील समावेश आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या या मतदारसंघात काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिहेरी लढत होणार आहे. दरम्यान येथील राजकीय गणित कशी असणार आहेत, तसेच सध्या येथील राजकीय परिस्थिती काय सांगते याबद्दल सकाळच्या नागपूर आवृत्तीचे संपादक संदीप भारंबे यांनी थोडक्यात विश्लेषण केलंय. चला ऐकूयात.
नागपूर नंतर रामटेक हा मतदारसंघ अतिशय चर्चेचा आहे. येथे काँग्रेसच्या उमेदवार रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राअभावी उमेदवारी अर्ज रद्द झाल्यानंतर एक ट्विस्ट आला होता, पण त्यांचे पती श्याम बर्वे यांनी सुद्धा अर्ज भरून ठेवला होता आणि त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार तिथं त्यांना श्याम बर्वे अखेर उमेदवार मान्य करण्यात आले. त्यांच्या विरोधात महायुतीचे राजू पारवे हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत आणि काँग्रेस बंडखोर वंचित बहुजन आघाडीनं पाठिंबा मिळालेले किशोर गजभिये हे अधिकारी राहिलेले उमेदवार आहेत. ही लढत अतिशय रंगत होणार आहे. रामटेक हा माजी पंतप्रधान पी व्ही नरसिंहराव यांनी एकेकाळी लढलेला मतदारसंघ आहे, त्यामुळे हा देशभरामध्ये चर्चेला जातोच. पण यावेळेसची जी निवडणूक आहे ही थेट काँग्रेस विरुद्ध महायुतीचे राजू पारवे अशी झालेली आहे. भारतीय जनता पक्षाने हा मतदारसंघ आपल्याकडे घेण्यासाठी शेवटपर्यंत कसोशीने प्रयत्न केले, पण अखेर हा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाकडे गेला आहे आणि राजू पारवे यांना उमेदवारी देण्यात आली. पण राजू पारवे यांच्यासाठी भाजपचे नेते काम करतील का अशी काही शंका दिसत नाही आहे, कारण की त्यांनी सगळ्या पद्धतीनं काम सुरू केलेलं आहे. विविध गटांच्या बैठकी झालेल्या आहेत आणि प्रचाराचं कामही वेगाने चालू आहे. आता श्याम बर्वे आणि किशोर गजभिये यांच्यातील मतांचं जे डिवायडेशन आहे हे सुद्धा इथं चर्चिले जात आहे. सुनील केदार यांच्यासारखा हेवीवेट नेता काँग्रेसकडे आहे या जिल्ह्यामध्ये. अनिल देशमुख आहेत माजी गृहमंत्री, याकडे शरद पवार गटाचे ते नेते आहेत. त्यांच्याशिवाय समीर मेघे भाजपचे, राजू पारवे, टेकचंद सावरकर आणि आशिष जयस्वाल हे भाजपचे नेते आमदार राहिलेले आहेत. आता ही या मतदारसंघातली जी निवडणूक आहे ही अतिशय अटीतटीची होणार असून या तिन्ही उमेदवारांमध्ये मतविभाजनाचा कुणाला फायदा होतो हे लवकर दिसून येणार आहे.
पॉडकास्टची तिसरी बातमी आहे आयपीएलची. आज होणाऱ्या डबल हेडर सामन्यात मुंबई इंडियन्सचा संघ दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार असून फॉर्मात आलेल्या लखनौचा गुजरातशी सामना होणार आहे. या दोन्ही सामन्यांकडे क्रिकेट प्रेमींच्या नजरा असणार आहेत. दरम्यान या सामन्याची स्थिती कशी असेल, कुणाचं पारडं जड राहील, याचं थोडक्यात विश्लेषण ऐकूयात आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध संगपाळ यांच्याकडून.
आयपीएलच्या सुपर संडे मध्ये आज दोन मॅचेस होणार आहेत, एक मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातली आणि दुसरी लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातली. दुपारी होणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मुंबई इंडियन्सला सलग 3 पराभवानंतर आता विजयाची अत्यंत आवश्यकता आहे. हार्दिक पांड्यासाठी देखील तो विजय अत्यंत महत्वाचा असेल. दुसरीकडे दिल्ली कॅपिटल्स त्यांच्यासमोर मोठं आव्हान असणार आहे, कारण की रिषभ पंत फॉर्म मध्ये आलाय आणि त्याची बॅटिंग पाहून नक्कीच कॅप्टन्सिनिंग खेळल्यामुळे त्याच्या संघाचाही देखील आत्मविश्वास दुणावला असेल. त्यामुळे दिल्ली मुंबईला मुंबईच्या स्टेडियममध्ये आव्हान देण्यास मागे पडणार नाही असं दिसतंय. लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर दोन्ही संघांनी दोन दोन सामने जिंकलेले आहेत. KL राहुल आणि शुभमन गिल हे एकमेकांसमोर असणार आहेत. KL राहुलला अप्पर हँड आहे कारण की ते होम ग्राउंडवर खेळत आहेत, पण गुजरातलाही हलक्यात घेऊन चालणार नाही. त्यांची टीम ही खूप स्ट्रॉंग दिसते आणि आशिष नेहरा त्यांच्या बाजूने आहे. त्याचबरोबर गुजरात टायटन्स बऱ्यापैकी चांगला खेळत आलेले आहे. गेल्या सामन्यात जरी त्यांना पराभव सहन करावा लागला असला तरी सुद्धा हा सामना चांगला आणि रंगतदार होण्याची शक्यता नक्कीच आहे.
पॉडकास्टची चौथी बातमी आहे रेल्वेची. रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप अन डाऊन धीम्या मार्गावर, ट्रान्स हार्बर मार्गावरील ठाणे ते वाशी नेरुळ अप अन डाऊन मार्गावर, यासोबतच पश्चिम रेल्वेवर माहीम ते अंधेरी अप डाऊन मार्गावर देखील मेगा ब्लॉक असणार आहे. यानुसार मध्य रेल्वेवर सकाळी 10:05 ते दुपारी 3:55 वाजेपर्यंत असलेल्या ब्लॉक दरम्यान CSMT येथून सुटणाऱ्या धीम्या गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर धावतील. या गाड्या शिव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप व मुलुंड स्थानकांदरम्यान थांबतील. नंतर डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे येथून सुटणाऱ्या अप धीम्या मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप जलद मार्गावर वळवण्यात येईल. तर पुढे मुलुंड, भांडूप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि शिव दरम्यान मुलुंड व माटुंगा स्थानकादरम्यान थांबून धीम्या मार्गावर वळवण्यात येईल. यासोबतच अप डाऊन मार्गावरील लोकल सेवा नियोजित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचेल. ट्रान्स हार्बर मार्गावर सकाळी 11:10 ते सायंकाळी 4:10 वाजेपर्यंत असलेल्या ब्लॉक दरम्यान ठाणे येथून वाशी नेरुळ पनवेलसाठी सुटणाऱ्या आणि वाशी नेरुळ पनवेल येथून ठाण्याकरता सुटणाऱ्या अप मार्गावरील सेवा रद्द राहतील. तर पश्चिम रेल्वेच्या माहीम ते अंधेरी मार्गावर सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत ब्लॉक असणार आहे. ब्लॉक दरम्यान CSMT बांद्रा गोरेगाव दरम्यानची लोकल वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच चर्चगेट ते गोरेगाव लोकल सेवा देखील बंद असेल. पॉडकास्टची पाचवी बातमी आहे दिल्लीतील मुलांच्या तस्करी रॅकेटची. केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजेच CBI लहान मुलांच्या तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 7 जणांना अटक देखील करण्यात आली असून ही टोळी अपत्य नसलेल्या जोडप्यांना या मुलांची विक्री करत होती. इतकंच नाही तर यासाठी सोशल मीडियावर जाहिरात देखील केली जात असे. या टोळीच्या ताब्यातून 2 अर्भकेही ताब्यात घेण्यात आली आहेत. या प्रकरणी गुप्तचर आणि खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे दिल्ली आणि हरियाणामध्ये छापेमारी करण्यात आली होती. या रॅकेटमधील 7ही जणांना अटक करण्यात आलंय. 6वी बातमी आहे सुट्ट्यांची. कंपन्या कर्मचाऱ्यांच्या सोयीसाठी विविध प्रकारच्या सुट्ट्या देतात. यातच आता एका भारतीय फिनटेक कंपनी स्टॉकग्रोने अनोखी लीव पॉलिसी सुरू केली आहे. ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना ब्रेकअप लीव देते. कंपनीचं म्हणणं आहे की ब्रेकअप लीव पॉलिसीमुळे नातेसंबंध तुटल्यानंतर कठीण काळात कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल. तसेच आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांची काळजी असून त्यांच्या वेदना आम्हाला समजतात. या पॉलिसीच्या माध्यमातून आम्हाला कठीण प्रसंगी त्यांच्या पाठीशी उभं राहायचंय असंही कंपनीकडून सांगण्यात आलंय. पॉडकास्टची 7वी आणि शेवटची बातमी आहे मनोरंजन क्षेत्राची. सिनेप्रेमी हे वीकेंडला घर बसल्या सिनेमे आणि वेब सिरीज आवडीने बघतात. या वीकेंडला देखील प्रेक्षकांना OTT मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे. यामध्ये तुमच्यासाठी हाऊ टू डेट बिल्ली वॉल्श किंवा तेरी बातों में ऐसा उलझा जिया हे अमेझॉन प्राईमवर रिलीज झालेले चित्रपट, तसेच नेटफ्लिक्सवरील स्कूप हा चित्रपट किंवा 3 Body Problem ही वेब सिरीज चांगला ऑप्शन ठरू शकतो. यासोबत तुम्हाला अमेझॉन मिनी TV या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली ये मेरी फॅमिली 3 ही वेब सिरीज देखील पाहता येईल. हे होतं सकाळचं पॉडकास्ट. उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा. धन्यवाद.
वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.